सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो आज मी तुम्हाला विचारलं की तुम्ही झोपेतनं उठलात आणि तुम्हाला कळलं की आज घरात अजिबात पाणी नाही, तुम्ही तुमचा दिवस कसा मॅनेज कराल? फोन आलाय मला, ऐकूयात कोणी मला फोन केलाय।
मी विशाल बोलतो। सर, तुम्ही जो आता प्रश्न विचारलात ना की जर पाणी सकाळी उठल्यानंतर समजलं की बाबा पाणीच नाहीये, तर मग काय कराल बा?
राईट राईट, सांग ना काय करायचं।
इथं साईट इकडे आहे सर बायपासला, तिथे आम्ही बऱ्याचदा ट्रेकिंगला वगैरे जातो सर सकाळनं, तर तिथे आता जर पाणीच नाहीये प्रॉब्लेम तर होतील, परंतु मग आता जर याचं फिजिबल सोल्युशन काढायचं झालं तर वैयक्तिक माझ्यासाठी तुम्ही मात्र त्या साईट इकडे जसं जातो सकाळी जॉगिंग ट्रेकिंगला, त्यावेळेला तिथे एक छोटस तळ आहे खाली सर, तिथे जाणार आणि सकाळी ब्रश आंघोळ काय जे असतं सगळं, ज्या सकाळच्या प्रोसिजर सगळ्या तिथे करून घेणार एकदम गावाकडच्या सारखं असं। आणि मीन वाईल घरच्यांसाठी म्हणून प्रोव्हिजन म्हणून मग मात्र टँकर मागून घेणार।
हा म्हणजे बाकीची कामं सुरळीतपणे पार पडतील घरची।
हा म्हणजे माझं काम होईल, मी ऑफिसला जाईल, मग तोपर्यंत घरच्यांना पण ते टँकरचं पाणी येईल, शेजाऱ्यांकडे असलं पाणी तर बघेल, असं सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करावं लागेल।
उधारी मागावं लागेल का शेजाऱ्यांकडे पाण्याची?
हो, आता पाण्याची उधारी
म्हणजे आतापर्यंत लोक
आमच्याकडे म्हणजे ते जार बनवतात ना, तसं त्याचं हे प्लांट आहे आमच्या बाजूला।
अच्छा, म्हणजे आतापर्यंत लोक पैशांची उधारी करायची, इथून पुढे मे बी यु नो असाही दिवस येऊ शकतो की लोक पाण्याची उधारी करतील।
हा, असा एखादा दिवस आला तर थोडस त्यांना म्हणजे त्याचं महत्व कळेल, कारण की आमच्या सोसायटीमध्ये पाण्याच्या टाक्या भरल्या तरी पण ते पाणी बंद करायचं कोणाची म्हणजे तेवढी त्यांची म्हणजे इच्छा होत नाही बंद करता।
ऍक्च्युली असं होणार म्हणजे त्यावेळेस लोकांना कळेल की पाण्याची काय किंमत आहे, पाणी किती अनमोल आहे।
हो ना, आता सोसायटीमध्ये काय होतं की एकाची टाकी भरल्या जाते, दुसऱ्याची टाकी भरेपर्यंत ते पाणी म्हणजे वाहत जातं।
भाई पाणी बहुत अनमोल आहे, इसको बहुत संभाल के यूज करना पड़ता है। सांगा मला, तुम्ही झोपेतनं उठलात आणि तुम्हाला कळलं की घरामध्ये अजिबात पाणी नाहीये, तुम्ही तुमचा दिवस तुमची कामं कशी मॅनेज कराल? मला फोन करायचा आहे 9607007935 या नंबरला। 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।